यहोशवा अध्याय 15. यहुदी वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे नेमून दिलेला जो भाग चिठ्ठ्या टाकून मिळाला तो अदोमाच्या सीमेपर्यंत आणि दक्षिणकडे सीन रानापर्यंत अगदी दक्षिणेच्या सीमेपर्यंत पसरला आहे आणि त्यांची दक्षिण सीमा क्षार समुद्राच्या शेवटची खाडी जिचे तोंड दक्षिणेस आहे तेथून झाली. ती तशीच अक्रबीम नावाच्या चढणीच्या दक्षिणेकडे जाऊन सीन रानाच्या कडेने कादेश बरण्याच्या दक्षिणेस गेली असून हेस्रोन नगराजवळून अद्दारा नगरावरून जाऊन कर्का नगराकडे वळली आहे आणि ती अस्मोना जवळून मिस्री नदीस गेली. नंतर तिचा शेवट पश्चिम समुद्रा नजीक आहे. अशी तुमची दक्षिण सीमा व्हावी आणि पूर्व सीमा क्षार समुद्रावरून यार्देनेच्या मुखापर्यंत आहे आणि उत्तरेस कोपऱ्याची सीमा समुद्राच्या काठी यार्देनेच्या मुखाजवळील समुद्राची खाडी तेथून आहे. मग ती सीमा बेथ होगला नगराच्या चढावावरून जाऊन बेथ अराबा नगराच्या उत्तरेस जाते. नंतर ती सीमा रौबेनाचा पुत्र बोहन याची धोंड तेथवर चढून गेली. मग ती सीमा अखोरच्या खोऱ्यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेस गिलगालाकडे वळली आहे. हे गिलगाल नदीच्या दक्षिणेस अद्दुमिमाच्या चढणीसमोर आहे. ती नदी दक्षिणेस आहे. नंतर ती सीमा एन शेमेशाच्या नावाच्या झऱ्याजवळून जाऊन तिचा शेवट एन रोगेलास होतो. मग ती सीमा हिम्मोनाच्या पुत्राच्या खिंडीजवळून यबुसी म्हणजे यरुश्लेम त्याच्या दक्षिण भागास चढून जाते. नंतर पश्चिमेस हिन्नोम खिंडीच्या समोर जो डोंगर जो रेफायमांच्या उत्तरेस आहे खोऱ्याच्या शेवटी शिखरावर सीमा चढून गेली. मग डोंगराच्या शिखरापासून नेफ्तोहाच्या पाण्याच्या झऱ्यापर्यंत सीमा पुढे गेली आणि एक्रोन डोंगरावरच्या नगरात जाऊन बाला म्हणजे किर्यात यारीम तिकडे ती सीमा पुढे गेली. मग बालापासून ती सीमा पश्चिमेस सेईर डोंगराकडे फिरून यारीम डोंगर म्हणजेच कसालोन त्याच्या उत्तरेकडल्या भागाजवळून गेली आणि बेत शेमेशाकडे उतरून तिमना शहराकडे गेली. मग ती सीमा एक्रोन शहराच्या बाजूस उत्तरेकडे गेली आणि शिक्रोन नगरापर्यंत सीमा गेली आहे. मग बाला डोंगराजवळून जाऊन यबनेल नगरास गेली. या सीमेचा शेवट समुद्रात होता आणि पश्चिमेची सरहद महासमुद्राचा किनारा हीच सीमा होती. ही चहूकडली सीमा यहुदाच्या वंशास त्यांच्या कुळाप्रमाणे जो विभाग मिळाला त्याची होती. आणि परमेश्वराने यहोशवास सांगितल्यानुसार यहोशवाने यफुन्नेचा पुत्र कालेब याला यहुदाच्या वंशाबरोबर वाटा दिला. त्याने किर्यात अर्बा म्हणजेच हेब्रोन शहर हे त्यास दिले. हा अर्बा अनाक्यांचा पूर्वज होता. मग तेथून कालेबाने अनाकाची 3 मुले शेषय व अहिमान व तल्मय म्हणजे अनाकाचे वंशज यांना वतनातून घालवले. नंतर तो तेथून दबीर शहरात राहणाऱ्यांवर चालून गेला. दबीराचे पूर्वीचे नाव किर्यात सेफर होते. तेव्हा कालेब म्हणाला, जो किर्यात सेफर लढून काबीज करून घेईल त्यास मी आपली कन्या अक्सा पत्नी करून देईल, तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज याचा पुत्र अथनियेल याने ते काबीज केले. यास्तव त्याने आपली कन्या अक्सा त्यास पत्नी करून दिली आणि ती त्याच्याकडे आली तेव्हा असे झाले की तिने आपल्या बापाजवळ शेत मागायला त्यास गळ घातली आणि ती गाढवावरून उतरली. तेव्हा कालेबाने तिला म्हटले, तुला काय पाहिजे? अक्साने उत्तर दिले, मला आशीर्वाद द्या, कारण तुम्ही मला नेगेब दिले आहे, तर मला पाण्याचे झरेही द्या. त्याने तिला वरचे झरे व खालचे झरे दिले. यहुदाच्या वंशाचे वतन त्यांच्या कुळाप्रमाणे हेच आहेत. यहुदाच्या वंशजांना दक्षिणेस अदोमाच्या सीमेजवळील नगरे मिळाली, तीही कपसेल व एदेर व यागूर, किना व दिमोना व अदादा आणि केदेश व हसोर व इथनान, जीफ, टेलेम व बालोत, हसोर, हदत्ता व करियोत, हस्रोन यालाच हसोर सुद्धा म्हणतात, अमाम व शमा व मोलादा आणि हसर, गदा व हेशमोन व बेथ पेलेट आणि हसर शुवाल व बैर शेबा व बिजोथा, बाला, इयिम व असेम आणि एल्तोलाद व कसील व हर्मा आणि सिकलाग, मदमन्ना व सनसन्ना आणि लबावोत, शिलहिम, ऐन व रिमोन, ही सर्व नगरे 29, त्यांची गावे. तळवटीतली ही नगरे एष्टावोल, सरा व अश्ना, जानोहा व एन गन्नीम, तप्पुहा व एनाम, यरमूथ व अदुल्लाम, सोखो व अजेका आणि शाराईम व अदिथईम व गदेरा व गदेरोथईम, अशी 14 नगरे आणि त्यांची गावे सनान व हदाशा व मिगदलगाद, दिलन, मिस्पा व यक्थेल, लाखिश व बसकात व एग्लोन, कब्बोन व लहमाम व कितशील, गदेरोत, बेत, दागोन व नामा, मक्केदा, अशी 16 नगरे आणि त्यांची गावे लिबना व एथेर व अशान, इफ्ता व अश्ना व नजीब आणि कैला व अकजीब व मारेशा, अशी 9 नगरे आणि त्यांची गावे, एक्रोन आणि त्याच्या उपनगरांसह त्याची गावे, एक्रोनाजवळची आणि पश्चिमेच्या अश्दोदाची बाजूकडील सर्व वसाहत, त्याच्याजवळच्या खेडेगावांसह अश्दोद, त्याच्या सभोवतीची उपनगरे व खेडी, गज्जा, त्याच्या सभोवतीची उपनगरे आणि खेडी, मिस्राचा ओहोळ व महासमुद्राच्या किनाऱ्यावरची नगरे आणि डोंगराळ प्रदेशातली नगरे, ही शामीर व यत्तीर व सोखो, दन्ना व किर्यात सन्ना, तेच दबीर, अनाब व एष्टमो व अनीम आणि गोशेन व होलोन व गिलो, अशी 11 नगरे आणि त्याकडील खेडी, अरब व दुमा व एशान, यानीम व बेत तप्पुहा व अफेका, हुमटा व किर्यात अरबा, तेच हेब्रोन व सियोर, अशी 9 नगरे आणि त्यांची खेडी, माओन, कर्मेल व जीफ व युटा, इज्रेल व यकदाम व जानोहा, काइन, गिबा व तिमना, ही 10 नगरे आणि त्यांची खेडी, हल्लुल, बेतसूर व गदोर, माराथ, बेथ अनोत व एल्तकोन, ही 6 नगरे आणि त्यांची खेडी, किर्यात बाल म्हणजेच किर्यात यारीम व राब्बी ही दोन नगरे आणि त्यांची खेडी. रानातली नगरे ही बेथ अराबा, मिद्दीन व सखाखा आणि नेबशान व मिठाचे नगर व एन गेदी ही सहा नगरे आणि त्यांची खेडी. तथापि यरुश्लेमात राहणाऱ्या यबुसी लोकास यहुदाच्या वंशजांना घालवता आले नाही. यास्तव यबुसी यरुश्लेमात यहुदाच्या वंशाजवळ आजपर्यंत राहत आहेत.